आकाशवाणी राजू दावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार 6 नवी विधेयकं सादर करणार. देशातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती क्षेत्राची उलाढाल 2030 पर्यंत 500 बिलियन डॉलर्स पर्यंत नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट. ग्रामीण शहरी विभागातील आर्थिक विषमतेची दरी कमी होत असल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान आमने सामने. आता सविस्तर बातमी. पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवीन 6 विधेयकं सादर करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवण्यात आल्या असून त्याच्यासह अर्थविषयक विधेयकाचा यामध्ये समावेश आहे. विमान कायदा 1934 ऐवजी वायुयान विधेयक 2024 यामध्ये मांडण्यात येणार असून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. काल लोकसभा सचिवालयानं या आगामी विधेयकांची सूची जाहीर केली. 22 तारखेला संसदेच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार असून ते 12 ऑगस्ट पर्यंत चालेल. 23 तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. इतर विधेयकांमध्ये बॉयलर विधेयकाचा समावेश असून स्वातंत्र्यपूर्व काळातील कॉफी आणि रबर विधेयकांच्या ऐवजी ते मांडण्यात येणार आहे. दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज सल्लागार समिती स्थापन केली असून ही समिती संसदेतील दैनंदिन कामकाजाचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचं काम करेल. बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं कालपासून कामाला प्रारंभ केला. या समितीमध्ये अनुराग ठाकूर, अरविंद सावंत, सुदीप बंदोपाध्याय, निशिकांत दुबे, गौरव गोगोई आदी 14 सदस्यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती क्षेत्रात 2030 पर्यंत भारताचा व्यापार 500 बिलियन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं नीती आयोगानं म्हटलं आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी काल नवी दिल्लीत इलेक्ट्रॉनिक्स वैश्विक मूल्य साखळीत भारताची भागीदारी हा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये देशातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचं व्यापक विश्लेषण करण्यात आलं असून यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं डिझाईन, उत्पादन, वितरण आणि निर्यात यांचा समावेश आहे. या अहवालानुसार 2023 या क्षेत्रात भारताचा व्यापार 155 बिलियन डॉलर्स झाला आहे. 2017 तो केवळ 48 बिलियन डॉलर्स होता. 2023 तो दुप्पट अर्थात 101 डॉलर्सनं वाढला. यामध्ये मुख्यतः देशी मोबाईल उत्पादनाचा सर्वात मोठा वाटा आहे. नीट यूजी 2024 ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल उद्या म्हणजे शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला दिले आहेत. नीट यूजी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या 40 याचिकांची सुनावणी काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर झाली. त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले. विद्यार्थ्यांची ओळख जाहीर न करता शहर आणि परीक्षा केंद्रांच्या तपशिलासह निकाल संकेतस्थळावर जाहीर करावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. 23 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं भवितव्य या परीक्षेवर अवलंबून असल्यानं ही परीक्षा रद्द करणं हा अखेरचा पर्याय असेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे. देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या दर्शनी भागावर फास्टॅग नसल्यास दंड म्हणून दुप्पट पथकर वसूल करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सर्व पथकर नाक्यांना दिले आहेत. अनेक वाहनं दर्शनी भागातील कासेवर फास्टॅग लावत नाहीत, त्यामुळे पथकर वसुलीत वेळ जातो आणि वाहनांच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणानं 1000 पथकर नाक्यांना याबाबत कठोर कारवाईच्या सूचना केल्या आहेत. देशातील 45,000 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांवरून दररोज सुमारे 8 कोटी नागरिक फास्टॅगचा वापर करून प्रवास करतात. भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या आशादायक संकेतांसह चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीची सुरुवात झाल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. बँकेच्या मासिक अहवालानुसार कृषी क्षेत्रात होणाऱ्या सुधारणा आणि वाढत्या ग्रामीण खर्चाचं मागणीमध्ये होणारं रुपांतर सकारात्मक ठरत असून राष्ट्रीय सांख्यिकी विभागानं अलीकडेच केलेल्या मासिक दरडोई खर्चाच्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात हा खर्च शहरी विभागापेक्षा अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण शहरी विभागातील आर्थिक विषमतेची दरी कमी होत आहे. मनरेगासारख्या योजनांच्या मजुरीचे वाढलेले दर आणि शहरी स्थलांतरामुळे ग्रामीण कुटुंबांना पाठवल्या जाणाऱ्या पैशाचं मोठं प्रमाण यामुळे ग्रामीण कुटुंबांची खर्च करण्याची क्षमता वाढत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आजपासून भूतानच्या 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा असेल. या भेटीदरम्यान मिसरी भूतानचे राजे तसंच तिथल्या नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. भूतानचे पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि परराष्ट्र व्यापार मंत्री यांची भेटही ते घेणार असून त्यांचे भूतानचे समकक्ष आणि इतर सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही होणार आहेत. भारत भूतान विकास सहकारी चर्चा या कालावधीत होणार असून दोन्ही परराष्ट्र सचिव त्याचं सहअध्यक्षपद भूषवतील. ही भेट भारत आणि भूतानमधील नियमित उच्चस्तरीय आदानप्रदान परंपरेनुसार असून भारत सरकार आपल्या शेजारी प्रथम या धोरणाला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं अधोरेखित करणारी आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील राखीव अर्थात आरक्षित जागांबाबतच्या धोरणात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची जोरदार निदर्शनं सुरू असून त्यावरून राजधानी ढाका आणि देशाच्या इतर भागात मोठा हिंसाचार उसळला आहे. 1971 पाकिस्तानपासून बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठीच्या युद्धात लढलेल्या वीरांच्या नातेवाईकांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील काही नोकऱ्या राखून ठेवण्यात आल्या असून या धोरणाच्या विरोधात ढाका आणि इतर शहरांमधील विद्यापीठातील विद्यार्थी गेले काही दिवस मोर्चे काढत आंदोलन करत आहेत. वाढत्या हिंसाचारामुळे काल अधिकाऱ्यांनी मेट्रो रेल्वे बंद केल्या तसंच काल दुपारपासून राजधानी ढाक्याकडे येणारी जाणारी रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचं प्रतीक असलेली वाघनखं विशेष सुरक्षेत साताऱ्यात आणण्यात आली आहेत. त्याच्या पाहणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आज साताऱ्यात येणार असून त्यांच्या उपस्थितीत शिवशस्त्र शौर्य गाथा दालनाचं उद्घाटन होणार आहे. ही वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळतील. खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन अर्थात कीर्ती या केंद्र सरकारच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. याबाबत क्रीडा मंत्रालयानं माहिती देताना सांगितलं की कीर्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारांच्या मानकांनुसार आयटीसी उपकरणांसह खेळू शकणाऱ्या देशातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं हा उद्देश आहे. 2024-25 या वर्षात देशातील सर्व राज्यातील मिळून 20 लाख खेळाडूंचं मूल्यांकन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा पहिला टप्पा यावर्षी 12 मार्च रोजी चंदीगड इथं सुरू करण्यात आला. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेला आजपासून श्रीलंकेत दंबुला इथं सुरुवात होत आहे. या स्पर्धेत आज भारताची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. दुपारी होणाऱ्या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात युएई आणि नेपाळ आमने सामने असतील. श्रीलंकेविरुद्ध आगामी 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या महिन्याच्या 27 तारखेपासून ही मालिका सुरू होत आहे. दरम्यान पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या 50 षटकांच्या मालिकेसाठी याच संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही मालिकांमध्ये शुभमन गिल संघाचा उपकर्णधार असेल. 20 षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्षदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे. स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत आज संध्याकाळी राफेल नदालचा मुकाबला अर्जेंटिनाच्या मारियानो नोव्हेनो याच्याबरोबर होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 4:30 हा सामना खेळला जाणार आहे. यापूर्वी ब्रिटनच्या कॅमेरून नोरी याचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करून नदाल या फेरीत पोहोचला आहे. चौथ्या मानांकित मारियानो नोव्हेनो यानं भारताच्या सुमित नागल याला पराभूत करत या फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय हवामान खात्यानं आज गुजरात, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील किनारी प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि गोवा याचाही समावेश आहे. तसंच येत्या चार दिवसात मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर कर्नाटक, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार 6 नवीन विधेयकं सादर करणार. देशातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती क्षेत्राची उलाढाल 2030 पर्यंत 500 बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट. ग्रामीण शहरी विभागातील आर्थिक विषमतेची दरी कमी होत असल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. आणि महिलांच्या आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.